आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या पर्यटन ग्राम पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार जाहीर. संसदेच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विषयक समितीच्या अध्यक्षपदी सुनील तटकरे तर ऊर्जा समितीच्या अध्यक्षपदी श्रीरंग बारणे यांची नियुक्ती. भारत बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे खंडित. बांगलादेशाच्या 3-107 धावा. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत विविध बैठका घेतल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या पथकानं आज सकाळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निवडणूक आयोगानं चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं कोकण आणि पुण्याचे विभागीय आयुक्त, कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं आज राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे निर्देश दिले. यासंदर्भात संबंधित विभागांचे आणि कार्यालयांचे अनुपालन अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत. 31 जुलै 2024 रोजी मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आजतागायत 3 स्मरणपत्र देऊनही कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही असं या पत्रात म्हटलं आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून तत्काळ हटवावं अशी विनंती प्रदेश काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. रश्मी शुक्ला यांची सेवानिवृत्ती 30 जून 2024 होणार असताना त्यांना बेकायदेशीररित्या जानेवारी 2026 मुदतवाढ दिली आहे. विरोधी पक्षनेत्यांचे दूरध्वनी बेकायदेशीररित्या टॅप करण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्या कार्यक्षमता आणि निपक्षपातीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभेच्या आगामी निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीनं त्यांना पदावरून हटवावं असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे देण्यात येणारे पर्यटन ग्राम पुरस्कार जाहीर झाले असून त्यात कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला मिळाला आहे. या स्पर्धेत 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण 991 गावांनी भाग घेतला होता. साहस, कृषी, सामुदायिक जीवन, हस्तकला, वारसा, पर्यावरणाप्रती जबाबदारी, आध्यात्मिक आणि आरोग्य पर्यटन तसंच विशेष लक्षवेधी आकर्षक पर्यटन अशा 8 विभागांमध्ये मिळून देशभरातल्या 36 खेड्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर, सांस्कृतिक वारशाचं जतन, पारंपरिक मूल्यांचं जतन आणि शाश्वतता या निकषांवर ही निवड झाल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून वेरूळ इथल्या राष्ट्रकूट पर्यटक निवासाचं उद्घाटन आज झालं. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईहून दूरस्थ पद्धतीनं हे उद्घाटन केलं. संसदेच्या आर्थिक विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भर्तृहरी मेहताब यांची तर परराष्ट्र व्यवहार विषयक समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नेमणूक झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग हे संरक्षण विषयक तर राधामोहन दास अग्रवाल गृहविषयक समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, श्रीरंग बारणे यांची ऊर्जाविषयक समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. याशिवाय इतरही अनेक समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याचा खेळ आज पावसामुळे थांबवावा लागला. सकाळी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर हा सामना सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 35 षटकात बांगलादेशानं 3 गडी बाद 107 धावा केल्यानंतर खेळ थांबला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरु होऊ शकला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज पहाटे धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रोहिदास पाटील यांनी सन 1972 धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून येत राजकारणात प्रवेश केला. 1980 तत्कालीन कुसुंबा आणि आत्ताच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून ते निवडून आले आणि त्यानंतर सलग 6 वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 1986 ते 1988 या कालावधीत ते महसूल राज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी कृषी आणि फलोत्पादन मंत्री, ग्रामविकास, पाटबंधारे तसंच रोजगार हमी, गृहनिर्माण, संसदीय कार्य अशा विविध खात्यांचं मंत्रीपद भूषवलं. त्यांच्या कारकिर्दीत धुळे जिल्ह्यातले अक्कलपाडा आणि इतर प्रकल्प पूर्ण झाले. रोहिदास पाटील यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार वर्षा गायकवाड अशा मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे. या अभियानात काम करताना वेगळं समाधान मिळत असल्याचं अहमदनगरमध्ये या अभियानात सहभागी झालेले अरविंद धोंगडे यांनी सांगितलं.
आज आम्ही आनंदराव आनंदधाम आणि मार्केट यार्ड या ठिकाणी स्वच्छता केली. स्वच्छता करून आम्हाला वेगळा अनुभव मिळाला. स्वच्छता केल्यामुळे सुंदर परिसर निर्माण होतं आणि आम्हाला खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही काही पथनाट्य सादर केली, जनजागृती केली.
राज्यातल्या विविध धरणांमध्ये सध्या 88% अधिक पाणी साठा आहे. मुंबईच्या अनेक भागात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानं आज मुंबई, पालघर, रायगड आणि उत्तर महाराष्ट्र या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु होती. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही आज जोरदार पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानं कळवलं आहे. नाशिकमधल्या धरणांमधला पाणीसाठा वाढला असून गंगापूर धरणासह 13 धरणांमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. लातूरमध्ये मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातल्या सिना कोळेगाव धरण 100% भरलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या पर्यटन ग्राम पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार जाहीर. संसदेच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूविषयक समितीच्या अध्यक्षपदी सुनील तटकरे तर ऊर्जा समितीच्या अध्यक्षपदी श्रीरंग बारणे यांची नियुक्ती. भारत बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे खंडित. बांगलादेशाच्या 3 बाद 107 धावा. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.